नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी आज दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. येत्या 3 महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे हे नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालंय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. त्यांनी आज नागपुरात जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी संवाद साधला, त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या दरम्यानच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी होत असून अद्याप समझोत्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 638 अंकांची वाढ झाली आणि तो 85,567 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 206 अंकांची वाढ नोंदवत 26,172 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.